कितीही वेस्टर्नाइज्ड स्टोरी टेलर जरी भारतात उगवला तरी त्याला असं वाटतं की माझ्या चित्रपटात गाणं असावं. पूर्वीचे लोक तर बोली भाषेमध्ये सुद्धा ते राम म्हणायचे नाहीत, ते राम म्हणायचे.
हो.
तो म पूर्ण उच्चारायचे. मराठी लोक हे उच्चार करायला गेले की ते प्यार मोहब्बत वगैरे म्हणतात आणि मग लगेच लोकांना कळतं हा मराठी आहे. यू आर रायडिंग ऑन अ वेव ऑफ पॉप्युलॅरिटी असं म्हटलं तर तो तिच्यासाठी सेकंड हँड एक्सपिरियन्स आहे ना. तिला माहितीच नाही रायडिंग ऑन अ वेव म्हणजे काय. वी शुड राईड टेक्नॉलॉजी नॉट दी अदर वे राऊंड. टेक्नॉलॉजी शुड नॉट राईड अस. ए आय कॅन क्रिएट अ सॉन्ग बट इट कॅनॉट क्रिएट द स्टोरी बिहाइंड द सॉन्ग.
नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या तिसऱ्या सीझनच्या या एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आत्ता माझ्यासमोर काय म्हणू, माझा मित्र, त्याची गाणी मला खूप आवडतात अशी व्यक्ती, जो बोलायला लागला की ऐकत राहावंसं वाटतं अशी व्यक्ती, अशी व्यक्ती माझ्यासमोर बसलेली आहे. अर्थातच मी बोलतेय कौशलबद्दल. हाय कौशल, कसा आहेस?
हॅलो रीमा, मी मस्त मजेत. आणि तुझे पॉडकास्ट ऐकत असतो मी. मला अत्यंत आनंद झाला तुझ्या बरोबर इथे येऊन गप्पा मारायला.
ओके.
एरवी तसाही आपण मारतोच पण
राईट,
इथे येऊन तुझ्याशी गप्पा मारणं आणखीन आनंदाची गोष्ट आहे.
आणि मला सगळ्यात मजा या गोष्टीची येते की वी आर जस्ट आपण गप्पा मारणार आहोत, ही तुझी मुलाखत वगैरे मी अजिबात घेणार नाहीये.
कारण
खूप मुलाखती तुझ्या आता सध्या येत आहेत आणि त्या हे करतोय. तर मला ना सगळ्यात नेहमी हा प्रश्न पडतो कौशल, की गाणं म्हणजे काय.
इंटरेस्टिंग क्वेश्चन. आता याच्यात बऱ्याचशा काय म्हणतो त्याला एन्सायक्लोपेडिक डेफिनेशन आहेत याच्या. की म्हणजे गाणं सोड पण संगीत म्हणजे काय. तर एक तर मला संगीताची सगळ्यात आवडलेली डेफिनेशन ही एडगर्ड वारीस नावाचा एक संगीतज्ञ होता, त्याने दिलेले. तो म्हणतो संगीत म्हणजे म्युझिक इज ऑर्गनाइज साऊंड.
ओके.
तुम्ही कसंही ऑर्गनाइज करा पण ऑर्गनाइज साऊंड पाहिजे. तो ऑर्गनाइज नसेल तर तो केओस आहे किंवा नॉईज आहे.
राईट.
पण तो ऑर्गनाइज असेल तर ते म्युझिक आहे.
ओके.
ओके. आता त्याच्यात गाणं म्हणजे काय, तर गाणं म्हणजे हाच ऑर्गनाइज साऊंड ज्याची पुनरावृत्ती करावीशी वाटते, जे पुन्हा पुन्हा गावंसं वाटतं, जे पुन्हा पुन्हा. सो दॅट इज अ सॉन्ग.
राईट. राईट.
की तुम्हाला यू फील द नीड टू रिव्हिजिट इट.
ओके.
तर ते गाणं होतं त्याचं. आणि तर बाकी त्याचे एन्सायक्लोपेडिक डेफिनेशन वगैरे आपण सोडून देऊया.
आम्हाला इनामदारी डेफिनेशन.
इनामदारी डेफिनेशन असं आहे की कुठलीही धून ज्याची पुनरावृत्ती, ज्याची पुनरुक्ती करावीशी वाटते ते गाणं आहे.
ओके.
आणि त्यामुळे इसेन्शियली इट शुड बी हमेबल.
राईट.
हा. आणि हमेबल म्हणजे ते सोपं आहे का कठीण आहे याच्याशी काही संबंध नाही. कठीण गाणी सुद्धा आपण हम करतो, आपल्याला कोणी रोखलेलं नाहीये.
बरोबर.
तुम्ही गाणं सुरात म्हणा, बेसूर म्हणा, काही ते गाणंच राहतं.
करेक्ट.
ओके. पण गाण्याच्या बाबतीत मला असं वाटतं की इट्स इन अ वे इट्स ट्रूथ इन हाय डेफिनेशन.
दॅट्स सच अन इम्पॉर्टंट लाईन.
कारण तुम्हाला ज्या गोष्टी शब्दांच्या पलीकडे आहेत असं आपण म्हणतो, तर त्या काय आहेत, तर फक्त शब्दांच्या पलीकडे नाही. मी तर म्हणतो गाणं हे अर्थाच्याही पलीकडच्या गोष्टी तुम्हाला सांगतं.
नक्कीच.
आणि दॅट इज वाय आय कॉल इट ट्रुथ इन हाय डेफिनेशन.
राईट.
तुम्हाला ज्या गोष्टी एरवी आकलनासाठी तुम्हाला कठीण वाटतात त्या गाण्यामुळे एकदम सोप्या होऊन जातात.
राईट.
आता उदाहरणार्थ मी समजा कुणाला असं म्हटलं की तू तर अगदी तळपत्या सूर्यासारखी दिसतेस, तर खोटं वाटू शकतं.
हो, डेफिनेटली.
मी समजा असं म्हणाला की तू तर अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखी दिसतेस, तरी खोटं वाटू शकतं. पण मी चौधवी का चांद हो आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो. चौधवी का चांद तर हे तुम्हाला पॅलेटेबल होतं लगेच.
डेफिनेटली.
का? कारण संगीतामध्ये ज्या गोष्टी नुसत्या गद्यामध्ये तुम्हाला ऑड वाटू शकतात त्या संगीतामध्ये खऱ्या होऊन जातात.
राईट राईट. कारण आय थिंक इट्स बियॉन्ड वर्ड्स. बियॉन्ड.
तुम्हाला काय म्हणायचंय त्याचा सेन्स जो आहे, मला काय वाटतं, कारण तुमचं कॉग्निशन ज्या लेवलवर चालत असतं त्या लेवलवर तुमचं आर्टिक्युलेशन नाही चालत कधी.
नाही.
जितकं तुम्हाला कॉग्निशन, जितकं तुम्हाला कळतं त्याच्यापेक्षा कमीच तुम्ही व्यक्त होऊ शकता.
खरंय खरंय खरं.
मग तो जो गॅप आहे जो आपण व्यक्त होऊ शकत नाही त्याच्यासाठी म्हणजे पीपल आर ब्लेस्ड टू बी म्युझिशियन्स.
राईट राईट. आणि फिल्म इंडस्ट्रीचा याच्यामध्ये खूप मोठा हात आहे ना रे.
प्रश्नच नाही. नुसता फिल्म इंडस्ट्रीचा मी म्हणणार नाही, म्हणजे मी असं म्हणेन की आपला देश हा गाण्यांचा आणि गोष्टींचाच देश
आहे.
आपली ती आपलं नॅशनल कॅरेक्टर आहे ते. आपली गाण्यातून गोष्ट सांगणं हे आपलं नॅशनल कॅरेक्टर.
अगदी.
म्हणून कितीही वेस्टर्नाइज्ड स्टोरी टेलर जरी भारतात उगवला तरी त्याला असं वाटतं की माझ्या चित्रपटात गाणं असावं.
हो नक्कीच. लिपसिंक नसलं तरी गाणं.
लिपसिंक नसलं तरी गाणं असावं.
बरोबर.
कारण आपल्याला गाण्याशिवाय गोष्ट सांगणं आपल्या
पचनी पडत
नाही.
राईट राईट.
आपली आपली पद्धत आहे ती आणि आपली एका अर्थाने ती एकमेवा द्वितीय अशी आपली ओळख पण आहे.
खरंय खरंय. म्हणजे एका अर्थी तू म्हणतोयस की गाणं ही एक वैश्विक भाषा आहे. राईट.
हो असं लॉंग फेलो म्हणाला होता.
लॉंग फेलो म्हणाला होता. बरं.
HW लॉंग फेलो असं म्हणाला होता की म्युझिक इज युनिव्हर्सल लँग्वेज.
येस. म्हणजे तुम्हाला शब्द लागत नाहीत ना, कारण त्याच्यामुळे ते पोचते मनापर्यंत, ते पोचते बुद्धीपर्यंत, ते पोचतं. पण आपण जर असं बघितलं तर आता हायपर लोकलचा जमाना आलेला आहे. राईट. आणि आय फील कुठेतरी तुझं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे व्हेन इट कम्स टू मराठी. तर तुझं काय कॉन्ट्रीब्युशन आहे हे आम्हाला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जो मराठी अँथम म्हणून आता ओळखला जातो की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ते तू जगासमोर ती कविता त्याचं गीत स्वरूपात आणलीस आणि एवढ्या मोठ्या मोठ्या आणि नॉट सो मोठ्या मोठ्या गायकांना गायिकांना घेऊन तू ते गाणं बांधलंस आणि पहिल्यांदा FM वर जिथे अजिबात मराठी लागत नव्हतं तिथे ते मराठी त्यांना लावावं लागलं. राईट. सो हे हायपर लोकलची सुरुवात जी होती ती तुझ्यापासून झाली असं आपण म्हणू शकतो. पण मला तुला वेगळाच प्रश्न विचारायचा की तुझी आणि मराठी भाषेची रिलेशनशिप नेमकी काय आहे रे. कारण तू पूर्ण वेळ या वैश्विक भाषेत असतोस गाण्याच्या.
बरोबर.
त्याच्यामुळे ही मराठी जी बोलण्याची भाषा आहे, लिहिण्याची भाषा आहे, वाचण्याची भाषा आहे, याच्याशी तुझा कसा संबंध, म्हणजे व्हॉट इज युअर रिलेशनशिप विथ इट.
ओके. आता काय आहे की आपण जरी म्हटलं की संगीत ही वैश्विक भाषा आहे तरी संगीताला संस्कृतीचे पंख चिकटले असतात, त्यामुळे प्रत्येक वेळी संगीत वेगळं भासतं. उदाहरणार्थ की सनई म्हणजे लग्न किंवा सनई म्हणजे मंगल हे फक्त आपल्याकडे.
हो खरंय. असोसिएशन.
हीच सनई चेकोस्लोवाकियामध्ये वाजली आणि चेकोस्लोवाकियन लोक ऐकत असले तर त्यांच्यासाठी ते लग्नाचं असोसिएशन नाहीये.
राईट राईट.
आमच्या एका मित्राच्या लग्नामध्ये एक सनई वादक वाजवत होता, बराच वेळ वाजवत होता, सगळे खुशी होते आणि मी म्हंटल की आपण जरा ऐकूया तो काय वाजवतोय ते बघायला. तर ते बघायला गेलो तर तो दिल का खेलो ना है टूट गए हे लग्नात वाजवत होता.
ओ गॉड. ओके.
आणि
तो कोणाच्या बाजूने आलेला होता
ते मी विचारायची हिंमत नाही केली. पण हे झाल्यानंतर त्यांनी भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोड हे गाणं वाजवायला सुरुवात आणि कोणालाही त्याचं काहीही गैर त्याच्यात वाटत नव्हतं कारण सनई म्हणजे लग्न.
राईट राईट.
तर त्या त्या सुराला संस्कृती चिकटली असते तशी त्या त्या भाषेत ज्या भाषेत ते संगीत होतं त्याचा परिणाम त्या संगीतावर होत जातो.
ओके.
अगदी उदाहरणार्थ की बंगाली भाषेमध्ये घन 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 घेर आई बदरा, घन घन घोर कारीचा आई बदरा, असं गाणं सापडणं कठीण आहे. कारण हे लघुमात्रांवरचं गाणं आहे
सगळं,
आणि बंगालीमध्ये बहुतेक लघु अक्षरांचा अचा अ होतो. हो ना, म्हणजे
दीर्घ
हा रसगुल्लाचा रोशगुल्ला होतो, किंवा आपलं जीवन जीबॉन होत. म्हणजे आता जीवन म्हणायला मला कमी वेळ लागतो, पण जीबॉन म्हणायला जास्त वेळ लागतो.
करेक्ट.
त्यामुळे बंगाली गाणी अशी फ्लोई आणि जास्त दीर्घ स्वरूपाची, ज्याच्यात ठहराव आहे. त्यामुळे रवींद्र संगीत हे कुठल्या इतर भाषेमध्ये निर्माण होणं शक्यच नाहीये.
खरं
ते फक्त बंगाली भाषेत शक्य आहे.
अगदी अगदी.
तसंच तमिळ भाषेतलं घेतलं आपण की आता अजय अतुल असतील किंवा नवीन जे अजय अतुलवर प्रचंड इळायराजाचा प्रभाव आहे, आणि म्हणजे त्यांच्या त्यांनीच सांगितलेलं आहे की तर त्याच्यामुळे काही गोष्टी त्यांच्या संगीतात आलेल्या आहेत की तो तमिळ भाषेचा प्रभाव आहे. म्हणजे जीव रंगला दंगला तर नान, आता न याच्यानंतर एक पॉज येतो आणि नंतर नान न, या सगळ्या फ्रेजेसच्या मध्ये जो पॉज येतो ना, तो तमिळ भाषेत ना आलेला आहे पॉज. कसं? कारण आपल्याकडे आपण अख्खा उच्चार करतो एखाद्या कविता म्हणत असताना की काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, तर आपण काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात असं नाही म्हणत. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात आपण पूर्ण तो उच्चार करतो. खरं तर पूर्वीचे लोक तर बोली भाषेमध्ये सुद्धा ते राम म्हणायचे नाहीत, ते राम म्हणायचे. तो म पूर्ण उच्चारायचे. हिंदी उर्दू मध्ये तो शेवटचं जे अक्षर आहे त्याला एक अलिखित हलंत आहे, प्यार मोहब्बत. हो ना, तर ते त्यामुळे मराठी लोक हे उच्चार करायला गेले की ते प्यार मोहब्बत वगैरे म्हणतात, आणि मग लगेच लोकांना कळत हा मराठी आहे. तस तमिळ मध्ये अशी काही अक्षर आहेत की जी पूर्ण तोडली नाहीयेत आणि जी कम्प्लीट केलेली नाहीयेत.
ओके.
म्हणजे मिनसार कनव हा राजीव मेननचा सिनेमा होता.
ओके.
कनव म्हणजे किंवा तमिळनाड,
नाड
तर नाडू पण नाहीये ते आणि नाड पण नाहीये, नाड. आता नाड म्हटल्यावर अर्धी मात्रा गेली, जी लघु पण नाहीये गुरु पण नाहीये, लघुच्या अर्धी आहे नाड. मग काय होतं, त्या अर्धा मात्रेत सायलन्स तयार होतो, तो गाण्यात आणला की. त्यामुळे रेहमान किंवा इळायराजाची तुम्ही गाणी ऐकलीत तर त्याच्यात, कारण ती तमिळ भाषेमध्ये मूळ असतात, त्यामुळे तो त्या अर्ध्या मात्रेपुरता जो सायलन्स असतो तो इथे पूर्ण मात्रेचा सायलन्स होतो.
खरे. हिंदी म्हणून तो पॉज येतो,
म्हणून तो पॉज येतो.
बरोबर.
दिल है छोटा सा छोटी सी आशा, मस्ती भर मन की भोली सी आशा. आता रेहमान पंजाबी असता तर त्यांनी हे कॉम्पोजिशन दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भर मन की भोली सी असं केलं असतं, कारण त्याचा पंजाबी किंवा हिंदीचा प्रभाव त्याच्यावर.
बरोबर.
तर त्याच्यात तो ती जागा भरली असते त्याने.
राईट.
आता इथे कट होते त्यामुळे ती पूर्ण एक मात्रा राहते. किंवा तो पॉज आलाय, तो तमिळ भाषेत आलेला.
राईट.
त्यामुळे संगीत वैश्विक भाषा असली तरी संगीताला भाषा नाही, हे विधान चुकीचं वाटतं मला.
करेक्ट.
म्युझिक डेफिनेटली हॅज अ लँग्वेज अँड इट हॅज अ लँग्वेज ऑफ द क्रिएटर ऑफ दॅट म्युझिक.
राईट.
त्यामुळे हे माझं मराठीशी जे संबंध आला तो यासाठी मला असं वाटलं की माझं शिक्षण जरी सगळं इंग्रजी माध्यमात झालं असेल तरी मला असं वाटलं की मराठी भाषा आपल्याला यायला पाहिजे, कारण आपल्या मुळांशी त्याचा संबंध आहे. मी कोण आहे या संबंधाचा जे एक फार मोठी त्याच्यातला दुवा आहे तो माझी भाषा आहे. कारण आपल्याला अलीकडे जे म्हणतात ना की भाषा म्हणजे काय आहे, भाषा फक्त संवादाचं माध्यम आहे, हे म्हणजे स्त्री फक्त उपभोगाची वस्तू आहे असं म्हणल्यासारखं गैर आणि बेढब विधान आहे.
ओके बर,
भाषा हे फक्त संवादाचं माध्यम नाही आहे, भाषा ही तुमच्या संस्कृतीची वाहक आहे, तुमच्या सभ्यतेचं ते महाद्वार आहे. हाऊ विल यू ओपन द डोर्स टू कलेक्टिव्ह विजडम
राईट
दॅट इज देअर इन युअर कल्चर, इट्स थ्रू लँग्वेज. आणि म्हणून भाषेशी मुळात मैत्री असणं हे गरजेचं आहे, मग ती मराठी आहे का हिंदी आहे का उर्दू आहे.
बरोबर.
एकदा तुमची भाषा या संकल्पनेशी मैत्री झाली की मग तुम्हाला सगळ्या भाषा जवळच्या वाटायला लागतात, तुम्हाला त्या प्रत्येक भाषेतली एक वेगळी गोष्ट दिसायला लागते, त्याच्यातली
बारकावे
त्याच्यातले बारकावे कळायला लागतात. पण त्यासाठी आपली भाषा येणं फार गरजेचं आहे. कारण मी जेव्हा गोनी दांडेकरांचं कोणा एकाची भ्रमणगाथा पहिल्यांदा वाचलं तोपर्यंत मी काफका वाचलं होतं, मिलान कुंदेरा वाचलं होतं, अल्बर्ट कामू वाचलं होतं, म्हणजे युरोपियन बरेचसे लेखक वाचले होते, मी अमेरिकन लेखक वाचले होते, मी नाटकं त्यांची वाचली होती, मग ते जॉन ऑसबॉर्नचं लुक बॅक इन अँगर असेल किंवा हॅरल्ड पिंटरचं डम वेटर असेल हे वाचलं होतं, मी पॉप्युलर ब्रिटिश कादंबऱ्या अगदी अगथा क्रिस्टी पासून, हा हेमिंग्वे तर अमेरिकन आहे, पण असं सगळं माझं वाचन होतं. पण जेव्हा गोनी दांडेकरांचं कुणायकाची भ्रमणगाथा मी वाचलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हे तर जागतिक लेवलचं साहित्य आहेच,
नक्कीच,
पण जे जागतिक लेवलच्या साहित्यात नाही ते याच्यात आहे, ते म्हणजे हे माझ्या आजूबाजूच्या माणसांबद्दल बोलतं, हे माझ्या पर्यावरणाशी निगडित आहे. आणि हजारो चांगली उत्तम युरोपियन नॉवेल्स असतील पण माझ्याबद्दल बोलणार फक्त मराठी भाषेत.
करेक्ट.
आणि म्हणून मला ती आली पाहिजे. त्यामुळे मला त्याच्यातला रस वाढला. की आणि दुसरी याच्यात आणखीन एक गोष्ट होती की मी रुपारेल महाविद्यालयात होतो, तसं तुझ्यासारखं मी रुपारेलमध्ये असताना सत्यदेव दुबे, पंडित सत्यदेव दुबे, तिथे ऍक्टिंगचे वर्कशॉप्स घ्यायचे आणि मी मला इंटरेस्ट असते दर रविवारी ते घ्यायचे. मी रविवारी पण कॉलेजमध्ये जाऊन कोपऱ्यात बसायचो त्यांचं बघायला.
ओके.
एक दोन वेळा त्यांनी मला बाहेर काढलं तिकडनं, क्या कर रहे हो तुम, कोण हो तुम, ये वर्कशॉप में हो गया, म्हटलं नो सर गेट आउट म्हणून बाहेर काढलं. पण तिसऱ्यांदा मी परत आलो हे बघितल्यावर त्यांनी मला पूर्ण वर्कशॉप बाजूला बसून दिलं. त्याच्यानंतर त्यांनी कधी मला मला ये असंही म्हणाले नाही आणि जा असंही म्हणाले नाही. त्यामुळे मी जाऊन बसून राहायचो तिकडे आणि मी त्यांना ऑब्झर्व करायचो. त्याच्यातल्या एका सेशनमध्ये त्यांनी एक फार सुंदर गोष्ट सांगितली. ते म्हणाले तुमची भाषा अस्पष्ट असेल तर तुमचे विचारही अस्पष्ट असतील. त्यामुळे तुमची भाषा, कारण शेवटी तुम्ही तुमचे विचार ट्रान्सलेट करता भाषेमध्ये आणि मग व्यक्त होता.
अगदी.
मी मराठी अभिमान गीत करत असताना माझा एक ऍक्टर मित्र आहे, तो मला म्हणाला की आणि तेव्हा तो 26-11 हल्ला झाला, माझा ऍक्टर मित्र मला म्हणाला की तू ह्या सगळ्या आत्ता हिंसाचारांनी भरलेल्या वातावरणात तुला असं का वाटतं की भाषेच्या संबंधात गाणं करावं, एवढा काय अर्जंट प्रश्न आहे की इथे आता जग जळतंय आणि सगळे प्रचंड हिंसक वातावरण आहे. तर मी त्याला उत्तर देताना असं म्हटलं की भाषेचा आणि हिंसेचा थेट संबंध आहे. तो म्हणला कसा? मी म्हटलं कधी तुला असं वाटतं की समोरच्या माणसाला कानाखाली मारावी, जेव्हा तुझ्या लक्षात येतं की माझ्या शब्दांचा परिणाम होणार नाही आता. तर समजा तू कम्युनिकेशनचा तुझा बँडविड्थ वाढवलीस तर तुला अहिंसक राहायला तेवढी स्पेस मिळते.
नक्कीच. संवाद असला,
संवाद असला, तू सांगू शकतोस ना, ती बँडविड्थ वाढते. ती बँडविड्थ वाढल्यावर तुला तुझी जी उर्मी आहे की याला कानाखाली मी आता जे म्हणतोय ते याला समजतच नाहीये, तसं होईल कधी ना कधी, पण बँडविड्थ वाढते.
नक्कीच.
तू जास्त त्याला कळेल अशा शब्दामध्ये तू समजा सांगू शकलास, बोलू शकलास, तर ही संवादाची पॉसिबिलिटी तयार होते. आणि आज मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणचे आता इव्हन सोशल मीडियावरचे आपण बघतो की तंटे आहेत, भांडण आहेत, लोकांचा धीर राहत नाही,
ट्रोलिंग ज्याला आपण
ज्याला ट्रोलिंग, ते सगळ्या गोष्टी अर्ध्यावर येऊ शकतात. समजा तुम्हाला जे म्हणायचंय ते तुम्ही नेमकेपणाने म्हणू शकलात तर
राईट.
बऱ्याचदा काही ऑफेन्सिव्ह मला म्हणायचंही नसतं किंवा मला ऑफेन्सिव्ह म्हणायचं असतं पण मी अशा भाषेत बोलतो की तो पूर्ण तुला तो विचार पॅलेटेबल होईल, तुला तो कळेल आणि त्याच्यातला ऑफेंडिंग भाग तो ऑफेंडिंग वाटतच नाही.
खरं
कौतुक करताना तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने करता येतं, क्रिटिसिझम करताना तुम्हाला समोरचा माणूस हर्ट न होता सुद्धा जे तुम्हाला म्हणायचंय ते तुम्ही स्पष्टपणे आणि व्यवस्थितपणे म्हणू शकता.
खरं
आणि मी इथे फक्त शुगर कोटिंगचं म्हणत नाही पण क्रिटिसिझम जास्त कन्स्ट्रक्टिव्ह होतो. उदाहरणार्थ फिल्म कशी वाटली, चांगली वाटली का वाईट वाटली, याच्यापेक्षा तुम्ही जास्त चांगलं सांगू शकता. तुमचं कम्युनिकेशनची बँडविड्थ जास्त असेल आणि याच्यासाठी भाषा ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे मला ते नाही मग तुम्ही ही भाषा नका वापरू, ती भाषा नका वापरू, हीच भाषा वापरा, तीच भाषा वापरा, हे उत्तर नाही आहे त्याला. तुम्हाला तुमची भाषा उत्तम माहिती असेल, तुमची मातृभाषा उत्तम माहिती असेल, तर तुम्हाला काय होतं, तुमचं जे लाईफ एक्सपिरियन्स आहे ना तो जास्त समृद्ध होतो कारण तुम्ही आजूबाजूला वाढलेले असता. आता उदाहरणार्थ एक पटकन उदाहरण मनात येतं म्हणून सांगतो की तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणता की विराट कोहली वॉज रायडिंग ऑन अ वेव ऑफ पॉप्युलॅरिटी. तुम्ही असं म्हणता की आय अपलोडेड सम फोटोग्राफ्स ऑन फेसबुक किंवा आय डाउनलोडेड अन अटॅचमेंट फ्रॉम द ईमेल. तुम्ही म्हणता की माय मदर इज द अँकर इन माय लाईफ. ही भाषा कुठून आली? तर ही सगळी समुद्रातून आणि नौकायनातून आलेली भाषा आहे. अपलोड, डाउनलोड, प्लेइंग अँकर, राइडिंग ऑन अ वेव्ह,
राईट.
आता अमरावतीत राहणाऱ्या मुलीने समजा राइडिंग ऑन अ वेव्ह किंवा राइडिंग ऑन अ वेव्ह ऑफ पॉप्युलॅरिटी असं म्हटलं तर तो तिच्यासाठी सेकंड हँड एक्सपिरियन्स आहे ना. तिला माहितीच नाही राइडिंग ऑन अ वेव्ह म्हणजे काय.
राईट.
त्याची जी एक्साइटमेंट आहे ती जी आपल्यालाही मुंबईत पण नाही दिसत पण यू तुम्ही तो अटलांटिक किंवा तिकडचं बघितलं आणि रायडिंग ऑन अ वेव्ह म्हणजे काय हे तुम्हाला अनुभवात ना आलं असेल तर तुमचा तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स येतो. तुम्हाला माहितीच नाहीये व्हॉट रायडिंग ऑन अ वेव्ह इज, त्यामुळे तो सेकंड हँड एक्सपिरियन्स होतो तुमच्यासाठी. तुमची मातृभाषा काय होतं की इकडे आपण काय वापरतो, पत्रकारांनी त्या आदर्श घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढली.
खरं
पिकतं तिथे विकत नाही किंवा दंगल झाली आणि अफवांचं पीक आलंय. कुठून आली भाषा ही? सगळी आपल्या जगण्यातून आलेली कारण शेती आपण बघितलेली आहे.
खरं
त्यामुळे इथे अफवांचं पीक येतं आणि उत्तरेला अफवाओ की बाढ होतीये.
राईट.
सो लाईफ एक्सपिरियन्स येतो तुमचा आणि त्याच्यातनं तुम्ही जास्त चांगलं कम्युनिकेट करू शकता आणि म्हणून आपली भाषा त्याच्यातल्या त्याच्यातली जी त्याच्यातल्या म्हणी आहेत या सगळ्या तुम्हाला कल्चरली खूप श्रीमंत करतात, समृद्ध करतात.
करेक्ट. आय थिंक कन्सेप्च्युअली सुद्धा.
हो, कन्सेप्च्युअली सुद्धा.
कारण आता बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आत्ताच्या आपल्या जगण्यात नसतील.
बरोबर.
पण त्या आपल्या भाषेमुळे आपल्याला निदान माहिती असत.
बरोबर आहे. Right? अगदी बरोबर.
अनेक म्हणी आय थिंक अशा टेक अहेड दोज कॉन्सेप्ट.
हो हो. आता नाकी नऊ येणं उदाहरणार्थ आपण वापरतो नाकी.
करेक्ट.
पण त्याचा अर्थ काय आहे तर नथीचा आकार हा नऊ आकड्यासारखा होता.
हो.
असतो म्हणजे.
करेक्ट.
हो ना. असा आणि असा.
असा आणि असा.
आणि ती जड होते किंवा त्याचं हे ती सांभाळता येत नाही म्हणून ते नाकी नऊ येणं तिकडनं आलेलं आहे. आता हे आपल्याला ती नथ उरली आणि तो शब्द उरला तर आपल्याला ते नाकी नऊ येणं हे कळेल.
बरोबर.
तर त्यासाठी आता स्वयंपाकघरातल्या इतक्या गोष्टी आहेत.
अरे परवाच गंमत सांगते ह्याच्यावरून, माझ्या मुलीशी मी बोलत होते आणि ती मला म्हणत होती माझ्या बर्थडेला ना असं करू तसं करू तसं करू आणि आमचा त्याच्यावरून वाद सुरू झाला.
ओके.
तर आई पटकन म्हणाली हे काय चाललंय तुमचं, बाजारात राहिली तुरीन भटभटणीला मारी. तर मला तरी रेफरन्स कळला पण माझी मुलगी अशी हा म्हणजे काय. मग आईने तिला ती पूर्ण गोष्ट सांगितली. सो आय थिंक कन्सेप्ट किंवा विचार गोष्टी ह्या अशा पद्धतीने भाषेतून पुढे 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 जात. अँड दॅट इज सो इम्पॉर्टंट, दॅट इज सो इम्पॉर्टंट. अनदर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग कौशल, म्हणजे मी आता अनेक वर्ष आपण एकमेकांना ओळखतो आणि तू माझ्या बहिणीबरोबर कॉलेजला होतास आणि त्याच्यामुळे मला तिच्याकडून पण बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. सो मला हे माहिती आहे की ज्या वेळेला हॅव्हिंग अ वेबसाईट, हॅव्हिंग अन ऍप ऑफ अ आर्टिस्ट हे इतकं पॉप्युलर नव्हतं, तेव्हा तुझा स्वतःचा ऍप होता राईट, तेव्हा तुझी वेबसाईट होती, तू युट्यूब व्हिडिओज बऱ्याच आधीपासून करतो आहेस. सो यू हॅव बीन लाईक दिस टेक सॅव्ही पर्सन है ना. सो आता मला हे विचारायचंय की यू हॅव बीन अडॅप्टिंग अँड एक्सप्लोरिंग न्यू मीडियम्स ऑल्सो, कोणत्या कोणत्या पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो किंवा क्रिएटिव्हिटी आपली पोहोचवू शकतो लोकांपर्यंत. तर आता गेल्या 25-20 वर्षात असं आपण म्हणू की ह्या टेक्नॉलॉजीचं आणि मीडियम्सचं इव्हॉल्युशन कसं झालंय असं तुला वाटतं?
एक तर मला स्वतःला टेक्नॉलॉजीची खूप आवड आहे.
ओके.
मला असं वाटतं टेक्नॉलॉजी आयुष्य सोपं करते आणि कुठली गोष्ट समजा आयुष्य सोपं करत असेल तर त्याचा उपयोग आपण कशासाठी करावा, तर आपले चॅलेंजेस अपग्रेड करावे.
ओके. म्हणजे एक्सप्लेन ना प्लीज.
ओके. मी पूर्वी मला स्टुडिओत जायचं आणि त्याच्यासाठी जो खर्च, जो वेळ, इस्पेशली खर्च, वेळ फार बदललेला नाही आहे त्याच्यात पण खर्च होता. ओके. आज मला घरी स्टुडिओ करता येतो. ओके. तो होम स्टुडिओ करता येतो, त्यामुळे माझ्यासाठी एक सोय झाली.
बरोबर.
आता समजा मी असं ठरवलं नाही की मला एक त्याच्यातली गोष्ट होती, त्यामुळे काय होतं की मी ऑडिओ कंपनीजवर डिपेंडंट होतो
राईट.
मग ते सांगायचे मला की मी कुठल्या टाईपचं गाणं करायला पाहिजे. आता समजा माझ्याकडे ही सोय असेल तर मग मी मला हवं ते गाणं करू शकलो पाहिजे.
नक्की.
सो आय एम अपग्रेडिंग माय चॅलेंज इफ समथिंग बिकम इझियर फॉर मी.
राईट राईट.
तर हे तुम्हाला टेक्नॉलॉजी शुड इनेबल यू टू अपग्रेड युअर
चॅलेंज.
तुझा एक भाग तुझ्या आयुष्यातला सोपा झाला तर तू जे तुला करता येत नव्हतं ते आता तुला करता येणार आहे.
राईट. म्हणजे त्या दृष्टीने प्रवास तरी सुरू केला पाहिजे
ते चॅलेंज, कारण सोप्या मार्गावर चालत राहणं याच्यात काय मजाच नाहीये आणि आर्टिस्टला ते शक्य पण नाहीये.
हो खरंय.
आर्टिस्ट असा प्राणी आहे, तो असा पदार्थ आहे की प्रॉब्लेम नसेल तर तो शोधून काढेल.
खरंय.
अगदी. तर त्यामुळे मला असं वाटतं की एक टेक्नॉलॉजीमुळे ज्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत त्याचा आपण सगळ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे.
ओके.
बट यू शुड रिमेंबर टू थिंग्स की त्यावेळी म्हणजे इतकं मशीन्समध्ये इंडल्ज करताना आपण मशीन होता का म्हणे ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वी शुड राईड टेक्नॉलॉजी नॉट द अदर वे अराउंड. टेक्नॉलॉजी शुड नॉट राईड अस.
ओके.
म्हणजे हे सगळं जमतंय मला, हे फार छान आहे म्हणून मी करतो, तर असं नाही. तुला करायचंय ते तुझ्या दृष्टीपथात असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे.
ओके. म्हणजे टेक्नॉलॉजी शुड बी द मीन्स नॉट द गोल.
नॉट द गोल.
राईट राईट. ओके
ओके. तर लोक टेक्नॉलॉजीला शिव्या देतात पण आता लेट्स टेक इट वन नॉच अहेड.
ओके.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके. मला आता बरेच लोक म्हणतात की ए आय आल्यावर तुमचं काय होणार, कारण गाणी करू शकेल
ए आय
करायला लागलेले आहेत.
हो.
तर तुला थ्रेट नाही का वाटत त्याची? तर मी म्हणतो नाही वाटत. का नाही वाटत? गाणी कोणी करू शकतं, टेक्नॉलॉजी अचीव और अटेम्प्ट्स टू अचीव परफेक्शन,
राइट,
बट परफेक्शन इज लाइफलेस.
यस.
ह्युमन एरर कुठून आणणार तुम्ही? साधी गोष्ट सांगतो, जेव्हा हे मेट्रोनॉम आला याच्यातला, हे जे रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर्स आहेत, तर त्याच्यात जे आपले बीट्स असायचे तर लाईव्ह रेकॉर्डिंग पूर्वी व्हायचं, त्याच्यानंतर आता सिंथेसाइज रेकॉर्डिंग होतं किंवा कम्प्युटर प्रोग्रामिंग होतं, तर त्याच्यामुळे जो ताल होता, जो टेम्पोरल भाग आहे त्याच्यातला, की एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, एक दोन तीन, तर तुम्ही जेव्हा ते करता तेव्हा ह्युमन एक बॉडी क्लॉक प्रमाणे चाललेलं असतं आणि देर इज अ स्लाईट एरर.
राईट.
मी परफेक्ट 120 बीट्स पर मिनिट म्हणजे एक्झॅक्ट 120 बीट्स पर मिनिट नसतो, काही नॅनो सेकंद मी इकडे तिकडे असतो.
खरं.
यांनी परफेक्शन आणलं. परफेक्शन आणल्यामुळे त्याच्यात समजा तुमचं गाणं सुरू असताना एक ॲड्रेनलिन रश आला तर तुमचा टेम्पो वाढतो. तुमचं गाणं उदासीकडे असेल तर तुमचा तुम्ही टेम्पो खेचता. या ह्युमन गोष्टी आहेत. त्या होत नसतील तर ते गाणं लाईफलेस होईल.
खरंय, खरंय.
मराठी अभिमान गीत तू ऐकलंस तर त्याच्यात मी हळूहळू टेम्पो चढवत
नेलेला,
ते कळत नाही. कारण आय वॉज क्वाईट शुअर की मी म्हटलं की जरी आपल्याला एका ह्याच्यात करता येत असेल, आता सायन्स आणि टेक्नॉलॉजीने आपल्याला पॉसिबिलिटी निर्माण केली की परफेक्ट करत नाही करायचा, हाच मुद्दा आहे.
राईट.
एआय कॅन क्रिएट अ सॉन्ग बट इट कॅनॉट क्रिएट द स्टोरी बिहाइंड द सॉन्ग.
ट्रू.
कसं सुचलं याची गोष्ट जितकी इंटरेस्टिंग आहे तितकी ती एआय कुठून काढणार? नाही, मी सगळे एआयची मुलाखत नाही घेऊ शकत. तू
मी मुलाखत नाही घेऊ शकत आणि
गप्पा नाही मारू शकत
अजिबात नाही. नाही पण
तू एआयला पॉडकास्टवर बोलून काय विचारणार? कसं सुचलं? तो म्हणला नाही हा अल्गोरिदम आहे, हा अल्गोरिदम आहे. इट डझंट मेक फॉर अ गुड स्टोरी.
राईट. ट्रू. ट्रू.
वी आर नॉट जस्ट इंटरेस्टेड इन सॉन्ग, वी आर इंटरेस्टेड इन द स्टोरी बिहाइंड द सॉन्ग.
राईट.
त्या गाण्याची गोष्ट काय आणि त्याच्यात तो स्लाईट ह्युमन एररचा भाग नसेल तर तुम्हाला ती ती गोष्ट क्रिएटच होत नाही.
राईट.
गोष्ट इम्परफेक्शनमुळे क्रिएट होते, परफेक्शनमुळे नाही क्रिएट होत.
नाही. हो बरोबर. बरोबर.
लता मंगेशकर वॉज रिजेक्टेड बाय शशधर मुखर्जी.
ओके.
सेइंग की आवाज इथे ऐकू येत नाहीये मला. इतक्या कोवळ्या आवाजाची आणि इतक्या हायपिस्ट आवाजाची मुलगी कसं काय सर्व्हाइव्हच नाही करू शकत या इंडस्ट्रीमध्ये. अँड ही रिजेक्टेड लता.
राईट.
गुलाम हैदर जे तिला घेऊन गेले होते त्यांनी गोरेगाव स्टेशनवर लता मंगेशकरना सांगितलं की मैं तुम्हें बहुत बड़ी सिंगर बनाऊंगा, आय विल गिव्ह यू द ऑपॉर्च्युनिटी. ही लेफ्ट शशधर मुखर्जी फिल्म आणि त्यांनी जे दुसऱ्या सिनेमात लताबाईंना घेतलं, बाकीच्यांनी घेतलं, पण मायक्रोफोन आला आणि शशधर मुखर्जी ऑब्जेक्शन वॉज नो वेअर ना. मायक्रोफोनने जसा म्हणजे लताबाईंना एक्सेप्ट केलं की तो नंतर तर त्यांचा एक अवयव होऊन गेला.
राईट.
शी वॉज मोस्ट ॲट होम अँड शी बिकेम द ग्रेटेस्ट सिंगर GO80. तर टेक्नॉलॉजीला त्या अडॅप्ट झाल्या पण ती स्टोरी त्यांची आहे ना. दॅट इज बिकॉज शी कुड ओव्हरकम सम इम्परफेक्शन.
इम्परफेक्शन. राईट.
आणि लताबाई वॉज समबडी हू केम क्लोजेस्ट टू परफेक्शन. बट क्लोजेस्ट टू परफेक्शन आणि परफेक्शन, यू कॅन स्ट्राईव्ह फॉर परफेक्शन, तुम्ही हे करू शकता, तुम्ही त्याच्या जवळ जाऊ शकता, पण होल द स्टोरी इज मेड बिकॉज ऑफ द स्ट्रगल.
येस.
इट्स मेड बिकॉज ऑफ द जर्नी, नॉट द डेस्टिनेशन.
करेक्ट. सिमिलरली कौशल, तू आता सांगितलं सत्यदेव दुबेन वर्कशॉप तू विटनेस केलंस, तू बघितलं असते. राईट. तर 25-30 वर्षांपूर्वी तुम्ही नाटक करायचं आणि आत्ता जी नाटकं होतात ते पण कसं इव्हॉल्व्ह झालं? म्हणजे तू अजूनही नाटकांशी संबंधित आहेस म्हणून मी तुला प्रश्न विचारले की काय वाटतं की कसं ते इव्हॉल्व्ह होत गेलेलं आहे आतापर्यंत?
आता ही नवीन मंडळी जी कामं करतात ती फार फॅन्टॅस्टिक आणि ते पुढे गेलेले आहेत. म्हणजे मी जेव्हा मी काय असं नाट काय म्हणतो त्याला एक रंगकर्मी वगैरे असं नाही आहे, मी नाटकं केलेली आहेत माझ्या काळात आणि अजून सुद्धा काही नाटकांचं म्युझिक वगैरे करतोच. मी मागच्या वर्षीच रत्नाकर मतकरींच्या नाटकाचं 2 वर्षापूर्वी म्युझिक केलं होतं. पण आता निपुण धर्माधिकारी, मोहित टाकळकर यांच्यासारखी जी मुलं आहेत ती खूपच ते म्हणजे आपलं प्रोसिनियमच्या पलीकडेचा विचार करणं किंवा वेगळ्या प्रकारचं धक्का तंत्र वापरणं,
राईट,
एक त्यांची स्टोरी टेलिंगची पद्धत बदललेली आहे.
आणि लिनियर ना,
हा म्हणजे ऍक्च्युली एका अर्थाने ते गोइंग बॅक टू द रूट्स आहे. कारण लिनियर गोष्ट वन्स अपॉन अ टाइमनी सुरू होणारी आणि अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टरनी संपणारी ही फार पाश्चात्य वेस्टर्न पद्धत आहे.
अगदी
आपल्याकडे सगळं आवर्तनात्मक आणि कडबोळ आहे सगळं.
हो हो, चिवी जोशींच्या लिखाणासारखं.
हो की इकडे अगदी चिवी जोशी, तर नंतर तू कथा सरित सागर बघितलं सगळं, तर सुरू ते शंकराला पार्वती सांगते मला गोष्ट सांग, मग तो शंकराचा एक गण येतो पुष्पदंत नावाचा, तो ती चोरून गोष्ट ऐकतो.
राईट,
पार्वतीने सांगितलं असतं कोणीही न ऐकलेली गोष्ट मला सांग, पुष्पदंत तो ऐकतो, तो त्याच्या बायकोला सांगतो, त्याची बायको पार्वतीला तीच गोष्ट सांगते, मग पार्वती चिडते, ती म्हणते शंकराला तू असं कसं मला ऐकवलंस, मग शंकराला कळतं की पुष्पदंत तिकडे हवेचं रूप धारण करून आला होता, त्यांनी हे ऐकलं, मग तो त्याला शाप देतो, तो म्हणतो विंध्यच्या जंगलात तुझा जन्म होईल आणि मग ही गोष्ट तू जेव्हा कुणाला तरी सांगशील तेव्हा तुझी या शापातनं मुक्तता होईल. आणि मग इकडनं त्या कथासरित सागर मधली सगळी पात्र एकमेकांना गोष्ट सांगत
राहतात
राहतात शेवटपर्यंत आपल्याला हे कळत नाही की मूळ गोष्ट काय होती. आता हे जे गोल 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 करून परत तिकडेच येण्याचं, म्हणजे मी आता महाभारत वाचतोय तर माझ्या असं लक्षात आलं की पहिल्या 10 पानांमध्ये अख्खी महाभारत त्याची गोष्ट सांगून टाकलेली आहे.
ओके बर,
हा पहिल्या 10 पान नंतर मग परत तिकडे जात, मग परत डिटेलिंग करत, त्यामुळे ते असा त्याची एक इतकी कॉम्प्लेक्स अशी रांगोळी तयार होते की तुम्ही शेवटी इट्स लाईक अ मेज, तुम्ही कुठल्या पॉइंटनी आत शिरलात आणि कुठल्या पॉइंटला बाहेर पडताय हे तुम्हाला कळत पण नाही.
बरोबर,
हा या टाईपचं स्टोरी टेलिंग आता पुन्हा एकदा एका नव्या अवतारात नाटकातले लोक खूपच एक्सप्लोअर करतायत.
आता ओव्हरऑल आपण आता म्हणत होतो की टेक्नॉलॉजी इतकी पुढे आलेली आहे की त्याच्यामुळे आपलं हे चॅलेंजेस आपण वर वाढवत नेले पाहिजेत, त्याची जी क्वालिटी आहे ती चॅलेंजेसची इम्प्रूव्ह करत गेली पाहिजे.
करेक्ट,
राईट. सो आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आता तुला काय वाटतं की आपली म्युझिक इंडस्ट्री जी आहे मराठीची, राईट, आता आपले मराठी संगीतकार हे हिंदीमध्येही तेवढ्याच ताकदीने उभे आहेत,
राईट,
आणि दे आर डुईंग म्युझिक,
राईट,
आणि ओव्हरऑल ह्या प्लॅटफॉर्म्समुळे ऑडिओ प्लॅटफॉर्म्समुळे म्हणा सगळं म्युझिक सगळीकडे पोचत आहे,
राईट,
तसं काही हे राहिलेलं नाही आहे. सो वेअर इज आवर म्युझिक इंडस्ट्री हेडेड सध्या असं तुला वाटतं?
प्रेडिक्ट करणं फार कठीण आहे, पण याच्या पुढे चॅलेंज हे राहील की कारण गर्दी खूप वाढलेली आहे, टोटल लोकशाहीकरण झालं की काय होतं की चांगला पाऊस आला की फुलणारी झाडं तर येतातच, पण काँग्रेस गवतही वाढतं.
खरंय,
तसं झालं आणि गर्दी झाली आणि काँग्रेस गवत त्या फुलणाऱ्या झाडांच्या वरती वाढायला लागलं की ती फुलणारी झाडं दिसत नाहीत,
राईट.
तर चॅलेंज हे आहे की ती कशी दिसतील पहिलं. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचं जे ऐकणं होतं ते अतिशय म्हणजे जसं गोष्ट नॉन लिनियर असते तसं ऐकणं पण नॉन लिनियर व्हायला लागतं आणि त्यामुळे अटेन्शन स्पॅन कमी होतो,
राईट.
तुमचं सगळं ऐकणं हे एका एक तर जाता येता होतं
गाडीतून,
गाडीतून तुम्ही एका जागी बसून एक गाणं ऐकलंय असं कधी झालं शेवटी?
नाही.
तर ते लिस्निंग कल्चर जे आहे, श्रवण संस्कृती, ती बदललेली आहे पूर्ण. त्यामुळे आता म्युझिशियन्सच्या पुढे चॅलेंज असा आहे की चांगलं गाणं करणं का वाईट गाणं करणं याच्यापेक्षा ते लक्षवेधक आहे का नाही. इज इट काय नॉट आयबॉल ग्रॅबिंग बट इज इट इयर ड्रम ग्रॅबिंग ग्रॅबिंग
पण इजंट दिस ट्रॅजिक
इट इज कारण तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ठहराव नाहीये तुमच्या आयुष्यालाच ठहराव नाहीये तर गाण्यात कुठून येणार आणि म्हणून जे रील मध्ये त्यामुळे तुझ्या असं लक्षात येईल की काय म्हणतो त्याला एक हुकलाईन वर बेस्ड गाणी वाढली
खरं
सगळ्यात हुकलाईन आलं तर ओनली थिंग दॅट यू टेक अवे इज हुकलाईन तुम्हाला एक ठहराव असेल तर तुम्ही वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलते हैं किंवा शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी हे ऐकाल आपण तुम्हाला ते पाण्यात चांदणं बघायचा वेळच नाहीये तुमच्याकडे तुम्ही कॉन्स्टंटली स्वाईप करत राहताय गोष्टी स्क्रोल करत राहताय तर तुम्हाला तो एक तुमचे हात बांधून ठेवा ह्या हा एक प्रॉब्लेम आहे दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात मी पार्टिसिपेट केलं पाहिजे हा आग्रह किंवा हट्ट मला जरा मिसप्लेस्ड वाटतो पूर्वी तुम्ही फक्त गाणी ऐकत होता मग तुम्ही पाहायला लागला तुम्ही दोन सेन्सेस वापरायला आता तुम्हाला कंपल्शन आहे की त्या गाण्यावर मी नाचलंच पाहिजे किंवा मी रीलच केलं पाहिजे
खरंय अगदी खरंय
लोक आता टीव्हीवरच्या कार्यक्रमात मी बघतो की जो ऑडियन्स असतो ना तोच हा परफॉर्म करत असतो तुम्ही ऐकत किंवा बघत नाही आहात तुम्ही ते कन्झ्युम करत नाही आहात तुम्हाला असं वाटतं की मी त्या याचा एक भाग ऍक्टिव्ह भाग झाला पाहिजे तर असं नाहीये तुम्ही पॅसिव्ह भाग होऊन सुद्धा कॉन्ट्रीब्युट करू शकता
डेफिनेटली डेफिनेटली
हा दादा एक गाणं आलं की मी रील केलंच पाहिजे एक गाणं आलं की मी हे केलंच पाहिजे त्यामुळे सगळेच कलाकार झाले सगळे शिवाजी मावळे कोणीच नाही असं जे चित्र झालेलं आहे
खरंय खरंय
तर मी कोणाला ऐकवायचंय शेवटी आणि ह्या याच्यात काय होतं की सिरियस कोणी गांभीर्याने काही बोलत असेल तर मग ऐकलं जात नाही आता ती गोष्टही बदलते जसा हा तू पॉडकास्ट करतेस तर पूर्वी काय म्हणायचं एक मिनिट नाही मग तुम्ही 20 मिनिटात अटपा किंवा 10 मिनिटात अटपा नाही तेवढंच लोक ऐकतात आता नाही असं होत
नाही
तर लोक काय करतात की ते ग्रॅज्युएट करत जातात की नाही नाही मला आणखीन काहीतरी पाहिजे त्यामुळे एका अर्थाने ही गोष्ट चांगली आहे की चॉईस खूप आहे लोकांना आता चॉईस बरोबर येणारे फायदे आणि तोटे हे दोन्ही असणारच आहेत
नक्कीच
तसंच संगीताचं आहे आता हे संगीत कुठे जाईल तर संगीतकारांवरती गोष्ट अवलंबून आहे की तुम्हाला सर्व्हाइव्ह होणं महत्वाचं वाटतं का हे महत्वाचं वाटतं की मी असं काहीतरी करेन जे 100 वर्ष टिकून राहील ते टिकून राहील का नाही हे तुमच्या हातात नाही हे मला कळतं
बरोबर
पण मनात उद्देश तरी असला पाहिजे की मला काहीतरी इमॉर्टल तयार करायचं आहे हा उद्देश तरी असला पाहिजे तोच नसतो
राईट
सो यू रीच फॉर द स्टार्स यू माइट रीच टू द ट्री टॉप्स
बट ऍटलीस्ट टेक अ स्टेप
पण तुमच्या मनात तर ती हेतू तरी असला पाहिजे इट इज नॉट फेल्युअर बट लो एम दॅट इज क्राईम हे जे विवेकानंद म्हणाले तर तो लो एम होता का माने की नाही पुढचे 2 महिने माझे लोक ऐकत राहिला पाहिजे माझा रील फेमस झाला पाहिजे मला इतके व्ह्यूज मिळाले पाहिजेत हे फार लो एम आहे हा
करेक्ट
आणि म्हणजे लोक म्हणतात ना की आता तर डिप्रेशनचं वगैरे ते मूळ आहे तुम्हाला असं वाटतं की नाही नाही हे मी आहे सो पीपल शुड एक्सेप्ट अँड आय शुड एक्सेप्ट माय सेल्फ एज आय एम नाही आहे ते खरं इवन यू शुड नॉट एक्सेप्ट द वे यू आर यू शुड कॉन्स्टंटली स्ट्राईव्ह टू इम्प्रूव्ह
बरोबर बरोबर
हा काय चावटपण आहे की नाही जसं आहे तसं मी स्वतःला एक्सेप्ट करणार आणि लोकांनी पण एक्सेप्ट केलं पाहिजे नाही केलं पाहिजे तुम्ही स्वतःला तुम्ही जसे आहात तसे एक्सेप्ट नाही कशाला तुमचं मी म्हटलं तसं जर्नी ती महत्वाची आहे
राईट राईट
तुम्ही डेस्टिनेशन पर्यंत पोहोचता का नाही हा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून भाग आहे तुम्ही किती जगता तुमचं प्रारब्ध काय नशीब काय डेस्टिनी काय पण तुम्ही तो प्रयत्न करता का तर याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. तर त्यामुळे कुठे जाईल हे म्युझिशियन्सने ठरवायचं आहे की मी किती प्रगल्भ होत जाईल. काही लोक ठरवतात, काही लोक नाही ठरवत,
कारण अख्खी इंडस्ट्री त्याच्यावर अवलंबून आहे ना की किती प्रगल्भ होत जाईल किंवा नाही जाणार.
बरोबर.
हे सो आय थिंक इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी
दॅट
यू टॉकिंग अबाउट इट. अनदर व्हेरी इम्पॉर्टंट रिस्पॉन्सिबिलिटी कौशल, जे तू आत्ता म्हणालास की डिप्रेशनचं हेच कारण आहे की जे शॉर्ट टर्म आपण याच्यावर फोकस करत राहतो त्याच्यामुळे सुद्धा हे डिप्रेशन येतं. मला तुला हे विचारायचं की एवढी कॉमन आजूबाजूला आहे, तू आत्ता म्हणालास की मला ते रील केलंच पाहिजे, मला हे केलंच पाहिजे, किंवा हुक असलेलं गाणं मी एक दिलंच पाहिजे, किंवा हे जे प्रेशर्स तुमच्यावर असतात या सगळ्यामधून हा तुझी सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी तू स्वतःच्या मेंटल हेल्थची काळजी कशी घेतोस?
माहिती नाही तुझ्या पॉडकास्टवर मी किती खुलून बोलू शकतो. लोकसत्तेच्या अग्रलेखात त्यांच्या संपादकांनी माझा उल्लेख रिकाम टेकडा संगीतकार म्हणून केला होता.
ओके
ओके. आता त्यांनी तो इन्सल्ट म्हणून फेकला, मी ती कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो.
ओके.
तुम्हाला जे हे काय कंपल्शन आहे ना की सतत व्यग्र राहिलं पाहिजे, सतत बिझी राहिलं पाहिजे, मी सतत काम करतोय, आम्ही कसं सतत, व्हॉट इज दिस लाईफ इफ फुल ऑफ केअर वी हॅव नो टाइम टू स्टँड अँड स्टेअर. डब्ल्यू एच डेव्हिसची कविता आहे
हो,
लीजर नावाची. तर तुम्हाला ह्याचे रिकामा असण्याचे किंवा तुम्हाला एक ठेराव असण्याचा फायदाच तुम्हाला माहिती नाहीये. तुम्ही शिवी म्हणून वापरताय ते आता, बट दॅट इज एक्झॅक्टली टेकिंग केअर ऑफ माय मेंटल हेल्थ. माझ्याकडे वेळ आहे आणि तुमच्याकडे तो नाहीये, कोण श्रीमंत?
मी, कारण माझ्याकडे वेळ आहे.
एक्झॅक्टली.
राईट राईट.
तुम्हाला असं वाटतं की मला कुठे पोचेन माहिती नाही पण मी घाईत आहे, अरे तर त्यापेक्षा कुठे पोचायचं हे ठरवा. हम फैज थी राह सर बसर मंजिल, हम जहां पहुंचे कामयाब आहे.
वाह.
तर परत एकदा ते रिइटरेट करतो की जर्नी इज द डेस्टिनेशन.
राईट.
तुम्ही ज्या प्रत्येक ज्या टप्प्यावर थांबता तिथे तुम्ही जरा आजूबाजूला बघा की किती सुंदर फुलं आहेत. या निसर्गाला काही घाई नाहीये, तुम्ही सगळीकडे तुम्हाला जायची घाई आहे.
बरोबर.
आणि हे या प्रकारचे जे तथाकथित इंटेलेक्च्युअल क्लास आहे ज्याला असं वाटतं की नाही हा संगीतकाराला आपण रिकाम टेकडा म्हटलं तर हा इन्सल्ट होईल, अरे पण तुम्हाला तो इन्सल्ट वाटतो.
त्याला ती कॉम्प्लिमेंट वाटू शकते.
तुमचा अग्रलेख उद्या रद्दी होणार.
बरोबर.
म्हणून तुम्ही घाईत आहात. माझं गाणं 100 वर्ष गाणार मुलं, लहान लहान मुलं, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हीच. हे लहान लहान मुलं 100 वर्ष गाणार. मी तुमच्यापेक्षा ऑलरेडी जास्त जगणार आहे, मला काय घाईये. गाण्याच्या रूपातनं मी तुमच्यापेक्षा जास्त जगणार आहे. तुम्ही यू हॅव टू क्रिएट टुमोरोज, काय म्हणतो,
सनसनीखेज.
नाही, उद्याची रद्दी तुम्हाला बनवायची. मला नाही, माझ्यावर ते कंपल्शन नाहीये.
राईट राईट.
उद्याची रद्दी बनवण्याचं कंपल्शन हे माझ्यावर नाहीये.
नाहीये खरं.
तर त्यामुळे तुम्ही त्या भिंगातनं आयुष्याकडे बघताय, मी माझ्या भिंगातनं जिथे माझ्याकडे वेळ आहे तिथे मला असं वाटतं की, आणि हे प्रेशर आहे ना की हे माझं केलंच पाहिजे, इतक्या लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे, इतके लाईक्स मिळाले पाहिजे, मी हे प्रेशरच नाही घेत.
सही आहे.
माझ्यासाठी जे मी काम करतो तिथे मी शून्यावर येतो.
ओके.
याच्या आधी जे काही केलंय ते सगळं पुसलं गेलं. पाटी पेन्सिल पुसायचं, नव्याने गणित मांडायचं. आता नव्याने गणित मांडायचंय, त्यामुळे बालगंधर्व चित्रपट केला तेव्हा मी, माझं मत असं होतं की नाट्यसंगीत हा मुळातच फॉल्टी
प्रकार
आहे.
ओके.
आता मी सिनेमा करतोय म्हटल्यावर मला हे मत बाळगायचा अधिकारच नाही, कारण मुख्य म्हणजे ते मत आहे, एक कार्थानी प्रिज्युडिस आहे. तर आय हॅव टू रेकॉग्नाइज माय ओन प्रेज्युडिस.
राईट.
शून्याला या, का मला आवडत नाहीये ते टेस्ट करा. मग पुन्हा एकदा शून्यापासून प्रवास करा.
ओके.
मग आता असं वाटतंय का? नाही. का? कारण बालगंधर्वांच्या गाण्यात या गोष्टी चांगल्या आहेत. आणि हे त्यांनी नाट्यसंगीताचं केलं, हे मी परत पहिल्यापासून शिकलो. माझ्या आजूबाजूला माझ्यापेक्षा चांगली हुशार माणसं ठेवली म्हणजे त्यांच्यात जाऊन मी राहिलो. त्यामुळे मग तुमची मेंटल हेल्थ ना या आर्टिफिशियल कंपल्शन्स मुळे जाते.
राईट राईट.
बरं, माझ्या घरातच सायकोलॉजिस्ट आहे, माझी बायको सुचित्रा ती सायकोलॉजिस्ट आहे.
राईट.
आम्ही 2000 साली जेव्हा नवीन घरात शिफ्ट झालो, कारण आमची दोघांची कामं अंधेरीच्या बाजूला होती, तेव्हापासून आम्ही ठरवलं टीव्ही ठेवायचा नाही घरात.
ओके.
आम्ही 21 वर्ष टीव्ही शिवाय राहिलो. माझा मुलगा पूर्ण विदाउट टीव्ही वाढलेला आहे, काहीही त्याचं बिनसलेलं नाहीये. ओके. ही हॅज मिस नथिंग इन लाईफ.
राईट.
आता 2 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या अगोदर आम्ही जरा तो मोठा स्क्रीन घेतला. अजून सॅटेलाइट टीव्ही नाही माझ्याकडे, मी न्यूज बघत नाही, मी न्यूज कन्झ्युम मला हवं तेव्हा करतो. त्यामुळे हे कॉम्पिटिशन मध्ये राहण्याची जे कंपल्शन आहे ते मी ठेवत नाही. माझ्यासाठी मी एक्नॉलेज करतो हे पहिली गोष्ट की माझ्यापेक्षा खूप लोक संगीतात टॅलेंटेड आहेत.
ओके.
माझे कंटेम्पररी सुद्धा माझ्यापेक्षा खूप टॅलेंटेड आहेत, प्रचंड टॅलेंटेड आहेत. ओके. त्यांच्या इतका मी टॅलेंटेड नाही हेही मला माहिती आहे, पण माझ्यात जे दोष आणि गुण यांचं जे रसायन आहे ते युनिक
आहे.
ते कोणाकडेही नाहीये तसं रसायन.
नाहीये.
त्या गुणदोषांचं रसायन कोणाकडेच नाहीये. सो पीपल कॅन टेक अवे की हा तू टॅलेंटेड नाहीये हे नाही, बट नो बडी कॅन टेक अवे माय युनिकनेस.
ट्रू.
कोणीच नाही घेऊ शकत ते. जे मी करू शकतो ते कोणी नाही इतर करू शकत, कारण माझ्यात तो गुण दोष मला आलेले एक्सपिरियन्सेस याचं रसायन इतकं वेगळं आहे, मेक्स मी युनिक. आता हे तुमच्या एकदा लक्षात आलं की तुम्हाला कॉम्पिटिशन कुठे उरली.
Nice.
आणि मग तुम्ही अतिशय खुल्या दिलानं लोकांचं कौतुक करू शकता.
अगदी.
लोकांना जेव्हा मी म्हणतो ना की नाही नाही माझ्यापेक्षा टॅलेंटेड लोक आहेत, तर त्यांना असं वाटतं की हा विनम्रतेपायी बोलतोय, असं नाही आहे. इट्स अ रिअलिस्टिक.
राईट.
काय म्हणतो त्याला, इट्स अ रिअलिस्टिक सॉर्ट ऑफ,
इट्स अ रियालिटी ऍक्च्युली.
हा म्हणजे मी त्याच जे मी एक इट्स माय असेसमेंट, ते रिअलिस्टिक असेसमेंट आहे की माझ्यापेक्षा टॅलेंटेड आहेत, माझ्यापेक्षा कमी टॅलेंटेड पण आहेत, पण माझ्यापेक्षा टॅलेंटेड खूप लोक आहेत. या सगळ्या ह्याच्यात मला माझं जे काय आहे स्वतःच असं ते मिळालं पाहिजे.
बरोबर.
त्यामुळे मला जे हवं ते मी करतो. मला वाटलं की आता काम करावं तर मी करतो, नाही वाटलं नाही करत. मला 10 दिवसात 100 चाली सुचल्या तर मी आनंद मानतो, पण 6 महिन्यात 1ही चाल सुचली नाही तर मी ते माझ्यावर बर्डन नाही घेत. आपल्याला का नाही सुचलंच पाहिजे असं काय. इतर इतकंच जगण्यासारखं आहे. म्हणजे संगीत माझं आयुष्य आहे असं म्हणण्यापेक्षा माझं आयुष्य संगीत आहे. तर लाईफ इज इझियर.
सो मच ब्युटिफुल. आता तू म्हणालास की तुझ्या गुणदोषांसहित यू आर अ युनिक, यू विल नॉट बिलीव्ह इट, पण आता मी इथे डायरीमध्ये तुला लिहिलेलं दिसतं. माझा पुढचा प्रश्न हा आहे की कौशलच्या अशा कोणत्या 3 सवयी आहेत की ज्या कौशलला खूप आवडतात. 3 सवय त्या सांग.
मला आवडतात.
हा, तुझ्या स्वतःच्या.
ओके. मला गप्पा मारण्याची माझी
कपॅसिटी
टेंडन्सी.
ओके.
आणि प्रॉक्लिव्हिटी सगळंच मला खूप आवडतं.
ओके.
मला 1-to-1 कॉन्व्हर्सेशन स्पेशली, म्हणजे खूप पार्ट्यांमध्ये वगैरे मी असा अनकम्फर्टेबल असतो की असं ती माझी जागा नाही असं मला वाटतं. पण मला असं तुझ्याशी आता जसं बोलतोय तसं बाहेर पाऊस पडतोय आपण गप्पा मारतोय हे मला प्रचंड आवडतं. त्यामुळे आणि ही सवय आहे, त्यामुळे मित्रांकडनं त्यांचं ऐकणं, त्यांच्याशी बोलणं, ये हृदयीचे ती हृदयी करणं हे मला खूप आवडतं. वाचन ही माझी सवय, मला आवडते.
ओके.
आणि फॉर्च्युनेटली ती बऱ्यापैकी टिकली आहे. आता माझा मुलगा माझ्यापेक्षा दुप्पट वाचतो, त्यामुळे त्याच्यामुळे आता मला जरा थोडीशी एक कॉम्पिटिटिव्ह की आता तो मला सांगतो की हे तू वाच ते वाच.
अच्छा.
पण त्यामुळे वाचनाची एक सवय ती माझ्या वडिलांमुळे सुरू झाली आणि माझा मुलगा मला
पुढे नेतो,
पुढे नेतोय. चाइल्ड इज फादर ऑफ द मॅन तसं. त्याच्यानंतर तिसरी काय सवय आहे मला जी मला आवडते, मला असं वाटतं की माझी लोकांमध्ये जेन्युइन इंटरेस्ट घेण्याची सवय मला आवडते. मला मला लोकांचं काय चाललंय म्हणजे गॉसिप या लेवलवर नाही, एकूण सुद्धा की माझ्या तो एक मला असं वाटतं की तो एक बॅलन्स आहे की विदाउट इंट्रुडिंग मला तुझ्या बद्दल जाणून घ्यायला
आवडत
आवडतं.
ओके.
तर ती सवय आहे. बाकी सवय मला लागत नाही असं म्हणजे माझ्या माझ्या लेखी माझ्यात कुठली अशी एक सवय आहे किंवा कंपल्शन आहे की हे मी करतोच तसं मी नाहीये. म्हणजे बेसिस ती हीच माझी सवय जी मला आवडत नाही.
कारण पुढचा प्रश्न तोच आहे की कोणत्या तीन सवयी ज्या नाही आवडत.
ओके. मला मी जरा कमी बेसिस्त असतो तर मला आवडलं असतं.
ओके.
ओके. मी असं नाही म्हणत आहे की बेसिस्त नकोच, कारण ती टेम्परमेंट आहे आणि ती माझ्या मी जे करतो त्याच्यासाठी थोडीशी गरजेची पण आहे.
राईट.
कारण
आपल्याला ह्युमन एरर लागतो.
ह्युमन एरर लागतो. बरं काय आता एक बॉल बेअरिंग बनवणारा माणूस आहे, त्याची कंपनी आहे बॉल बेअरिंग बनवण्याची, तर त्याला काय आहे त्याला स्टँडर्डायझेशन महत्वाचं आहे. त्याला जे आज ज्या साईजचं मिलीमीटरचं नॅनोमीटरचं बॉल बेअरिंग त्याने आज केलंय तेच कुठेही चेंज न करता त्याला उद्या केलं पाहिजे. बरोबर.
बरोबर.
पण मला मी जे आज केलंय ते उद्या अजिबात करता कामा नये मी.
खरं.
हे कंपल्शन आहे.
राईट.
त्यामुळे मला रेग्युलरिटी नाही आता जाऊन ते हे
शिस्त
शिस्त ती मला माझ्या कामाला न झेपणारी आहे. ओके.
ओके.
दुसरी गोष्ट म्हणजे आळस.
ओके.
या कारणासाठी मी फर्स्ट एंट्रंट खूप गोष्टींमध्ये आहे, माझा ऍप असेल किंवा युट्यूबचे व्हिडिओ असेल, पण आय एम नॉट रेग्युलर ॲट इट.
राईट.
तो माझा एक आळस आहे.
पण यु नो आळस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट प्री रेक्विजिट फॉर क्रिएटिव्हिटी.
हो, इट शुड बी, बट इट शुड नॉट टर्न इन टू अ हँडिकॅप. तो प्रोक्रॅस्टिनेशन चा जो असतो ना तो हँडिकॅप असतो. तर तो
ओके.
तेवढा मी रेकॉग्नाइज करतो म्हणजे.
राईट. ओके. ठीक आहे.
जरी. आणि तिसरी मला न आवडणारी सवय नाही, जसं आवडणाऱ्या सवयी मला नाही, तसं न आवडणाऱ्या पण फार नाही.
इट्स ओके. न आवडणाऱ्या कमी असलेल्या चांगल्या असतात. बर. आता वी कम टू द एंड ऑफ आवर शो. शेवटचा हा प्रश्न.
बरं.
की आपलं हे मुक्काम पोस्ट मनोरंजन असल्यामुळे सान विवी अशी ही सेगमेंट आहे.
ओके.
की आता जर तुला एक पोस्ट कार्ड दिलं आणि तू कोणालाही लिहू शकतोस त्याच्यावर, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील?
बापरे, मी खूप लोकांना माझ लिहायचं, पण मी माझ्या आई वडिलांना लिहिन.
ओके.
कारण आई वडिलांना आपण थँक्यू म्हणत नाही, म्हणायचं नसतं, आपण एक्नॉलेज करत नाही. त्यामुळे बरं ठीक आहे, मी माझ्या आई वडिलांना पण नाही लिहिणार. मी माझ्या भावाला लिहिन. कारण सगळ्यात गृहित धरला जाणारा जो फॅक्टर असतो तो आपली भावंड असतात. तर माझा भाऊ विशाल त्याला मी लिहिन. माझ्या मला माझ्यात विश्वास नाहीये तितका त्याला माझ्यात आहे.
बर. ओके.
ओके. त्यामुळे आम्ही लहानपणापासून आत्तापर्यंत सुद्धा आम्ही खूप भांडतो, वाद घालतो, कधी कधी दिवसेंदिवस बोलत पण नाही. म्हणजे नॉट आउट ऑफ अबोला धरलाय असं नाही की नाही होत बोलणं, पण त्याच्याबद्दल मला हे फिलिंग आहे की ही हॅज माय बॅक. म्हणजे तो माझा धाकटा भाऊ आहे पण तो माझ्या बाबतीत खूप जास्त प्रोटेक्टिव्ह आणि काय म्हणतो त्याला एका अर्थाने पॉझिटिव्ह आहे की त्यामुळे तर त्याला मी लिहिन की एक्नॉलेजिंग की तू आहेस मला माहिती आहे. आणि
ओके वंडरफुल, दिस इज द फर्स्ट वन हा की कोणी सिबलिंगला लिहिलंय, आईला, वडिलांना, आजोबांना, आय थिंक अश्विनीने आजीला लिहिलं होतं, असे इतरांना बऱ्याच जणांनी लिहिलेले
नाही, कारण भाऊ तसाही
आम्ही धाकटी भावंड तशी दुर्लक्षितच असतो रे कौशल. म्हणजे ही काय म्हणूया ट्रॅजेडी आहे आमची धाकट्या भावंडांची. बर एनिवेज, सो समिंग दिस अप कौशल, तू इथे आलास आणि आपण खूप गप्पा मारल्या, खूप दिवसांच्या आपल्या राहिलेल्या होत्या आणि छान पाऊस पडत असताना आपण गप्पा मारलेल्या आहेत, त्याच्यामुळे खूप मजा आली. आणि हिअर्स होपिंग आणि विशिंग की तुला जो तुझ्यातला ह्युमन एरर जिवंत ठेवायचा आहे तो तसाच जिवंत राहू दे, बेशिस्तपणा पण राहू दे, कारण दररोज आपल्याला नवीन हे करायला
आणि इम्प्रूव्ह करायला काहीतरी पाहिजे.
एक्झॅक्टली. आणि हे करत असताना तू अजून असे अनेक नवीन ट्रेंड्स, म्हणजे मी सोशल मीडिया ट्रेंड्स बद्दल बोलत नाहीये, पण नवीन बऱ्याच गोष्टी जो फर्स्ट मूव्हर तू असतोस तसा तू राहशील आणि तसा राहा, ह्या शुभेच्छा मी तुला देते.
धन्यवाद.
आणि परत आपण लवकरच गप्पा मार.
नक्की नक्की, आपल्याकडे बोलायला कमतरता नाहीच
आहे.
थँक्यू रीमा, थँक्स, मला इथे बोलवल्याबद्दल खूप मजा आली तुझ्याशी गप्पा मारायला.
थँक्यू. येस.